ಸ್ವಯಂಭೂ ಗಣೇಶ ಪಾವತೋ ವಶೀ ಪ್ರಥಾ ಐಕ ಸಿದ್ಧಿ ವಿನಾಯಕ ಚೀಹಿ ಕಥಾ प्रभा देवी से एक घर होते पाटील नामे त्या गृहस्थाचे तळ्याच्या काठी थोड्या जमिनीत करीती अल्पशी बागाईत गणेश भक्तीची आवड त्यांना नाम जप करीती उठता बसताना विनायकास हो नवस केला मंदिर बांधण्याचा पण केला स्वप्न एकलोचनी आशीर्वाद द्या आता आशीर्वाद द्या आता
ऐक सिद्धि विनायकाची कथा ऐक सिद्धि विनायकाची कथा
परंतु दैव कुणाला कळले पाटलांना ओढून नेले काळाने परंतु मृत्यूपूर्वी पाटलांनी अपुरी इच्छा पत्नीला कथिली पाटील बाईंना दुःख झाले परंतु दुःख त्यांनी आवरले पतीचे स्वप्न हो पुरे केले गणेश मंदिर हो बांधिले मूर्ती कुठून आणावी प्रश्न पडला सर्वथा प्रश्न पडला सर्वथा
ऐक सिद्धि विनायकाची कथा ऐक सिद्धि विनायकाची कथा
पाटील बाई हो त्या झोपेत विचार मूर्तीचा हो डोक्यात गणेश मूर्ती आली स्वप्नात दिला स्वप्नात तिने दृष्टांत तुमच्या शेजारी तळ्यामध्ये करीतो वास मी स्वयं सिद्धे पाहुनी तुमची निरागस भक्ती आलो मी धावनी तुमच्यासाठी अशा दिव्य भक्तीचे फळ मिळे न मागता फळ मिळे न मागता
ऐक सिद्धि विनायकाची कथा ऐक सिद्धि विनायकाची कथा
पाटेचे स्वप्न त्यांना आठवले मरता चित्त त्यांचे भारावले त्यांनी थोळ्यांना तेथे बोलविले मूर्ती काढण्यास सांगितले महत्व मूर्तीचे त्यांनी कथिले भक्तिभावे विनायका स्मरले कोळ्यांनी ध्यास पूर्ण हो धरिला काढिले तळ्यातून मूर्तीला अशी एक स्वप्नाची झाली खरी पूर्तता झाली खरी पूर्तता
ऐक सिद्धि विनायकाची कथा ऐक सिद्धि विनायकाची कथा
काय वर्णू मी शोभा मूर्तीची काळ्या दगडाची अडीज फुटाची होती वेगळी उजव्या सोंडेची शंकरास मतीन नेत्रांची कमळ परशु चक्र दोहाती वेढून सर्प हो कटी भवती दोन्ही बाजूला हो रिद्धी सिद्धी नवसाला पावतो ही प्रसिद्धी
भक्तांचे मन भरे ना पाहुनी एकदा पाहुनी एकदा ऐक सिद्धि विनायकाची कथा ऐक सिद्धि विनायकाची कथा
स्वयंभूपणाची करी मूर्ती गेली भक्तांच्या कानी दूरवरती केली भक्तांनी अनावर गर्दी दुःख सांगती सौख्य मागीती भेटाया भक्त येती अनवाणी गणेशा विणा पियना कोणी प्रभा देवी घे झाले श्री क्षेत्र गणेश कीर्ती झाली सर्वत्र
सिद्धी विनायक असा पूर्ण करी मनोरथा पूर्ण करी मनोरथा ऐक सिद्धि विनायकाची कथा ऐक सिद्धि विनायकाची कथा ऐक सिद्धि विनायक